प्रगट वसोनी नसे, गोप्य वसोनी भासे, भासा अभासा हुन अनारिसे गुरुगम्य मार्ग। मार्ग होये अंतरिक्ष, जेथे सर्व ही पूर्व पक्ष, पाहो जाता अलक्ष लक्षवेना। लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, तेगा तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती। इथपर्यंत आपलं झालेलं होतं। दासबोध आपण पाहतो आहोत आणि दासबोधामध्ये खरा आपला विषय दासबोधामध्ये आलेली आत्मनिवेदन भक्ती पाहणं आणि त्याच्या अंतर्गत ध्यानाची प्रक्रिया पाहणं असा खरं म्हणजे आहे। मात्र त्यासाठी आपण फार दुरून सुरुवात केलेली आहे। याचं कारण आपल्याला घाई काही नाही असं मी म्हटलं। त्यानिमित्ताने एकदम ध्यान आणि आत्मनिवेदन पाहण्याच्या आधी समर्थांचे जे विचार आहेत, आत्मनिवेदनापर्यंत कशा रीतीने हा विषय आला, तर तो नीट समजून घेऊ असा विचार करून मी निरूपणांना सुरुवात केली। समर्थांची मुख्य साधना कोणती याबद्दल समर्थ सांप्रदायिकांमध्ये देखील नीट क्लॅरिटी नाहीये, स्पष्टता नाहीये। त्यांना श्रीराम जयराम जय जयराम सांगायचं होतं का, त्यांना मारुतीची उपासना सांगायची होती की त्यांना सगुण रामाची भक्ती सांगायची होती की त्यांना सोहम ध्यान सांगायचं होतं, त्यांना राजकारण सांगायचं होतं का, त्यांना समाजकारण करायचं होतं का, त्यांना बलदंड अशी युवा शक्ती निर्माण करायची होती का, त्यांना नक्की काय करायचं होतं? समर्थांनी जे कार्य केलं त्या कार्याची ही सगळी अंग आहेत हे तितकंच खरं आहे। तरी देखील त्यांना मुख्यतः परमार्थच करायचा होता आणि परमार्थच सांगायचा होता। त्याच करता ते घरातून परमार्थ करण्यासाठी, परमार्थ सांगण्यासाठी आणि सगळ्या विश्वाची चिंता करण्यासाठी म्हणून घरातून निघून गेलेले होते। समर्थांनी दासबोध सांगितला आणि आत्मा राम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असं म्हणून ठेवलं। आपण पाहतो आहोत की समर्थांनी नवविधा भक्ती जी सांगितली, श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन, ही नवविधा भक्ती, यातूनही समर्थांना मुख्य काय सांगायचं आहे? आपण असं पाहिलं की श्रवण ही साधना परमार्थ समजून घेण्यासाठी प्राथमिकत अतिशय उपयुक्त अशी आहे। जर श्रवण नसेल, अनुभवी अशा महापुरुषाकडून संतांकडून सद्गुरूंकडून जर श्रवण नसेल, तर आपल्या मनात ज्या ज्या कल्पना येतात परमार्थाविषयी, मग त्या वाचून असोत ऐकून असोत अथवा घरातल्या संस्कारानुसार असोत, तर त्या सगळ्या खऱ्या वाटायला लागतात आणि तशी आपली वाटचाल परमार्थाची देखील आपण करतो ती चाचपडत होते। तशी वाटचाल होऊ नये म्हणून जो जाणता आहे त्याच्याकडून श्रवण करावं असं समर्थ सांगतात। जो जाणता आहे त्याच्याकडून उपदेश घ्यावा असं समर्थ सांगतात, त्याच्याकडून अनुग्रह घ्यावा असं समर्थ सांगतात. ही जी त्याच्याकडून श्रवण करणं, मग उपदेश त्याच्याकडून घेणं, अनुग्रह घेणं, स्वतः साधना करायला सुरुवात करणं, ही प्रक्रिया आहे. श्रवणाशिवाय समजत नाही, श्रवण केल्याशिवाय समजत नाही. श्रवण केल्यानंतर देखील जे समजतं ते सांगणाऱ्याला जे सांगायचं असतं आणि ऐकणारा जे ऐकत असतो त्याच्यात तफावत असते. म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण करायचं असतं. सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे, असं त्याकरता समर्थ सांगतात. एकदा ऐकलं की समजलं असे फार थोडे असतात. सांगणारा सांगतो ते समजा समजा अल्टिमेट असेल, तर ऐकणारा जे ऐकतो ते पेनल्टिमेट असतं. ते त्याच्या पुष्कळ अलीकडचं असतं. कारण सांगणाऱ्याची भूमिका, सांगणाऱ्याचा अनुभव, सांगणाऱ्याची प्रकृती, त्याच्यावर झालेले संस्कार, त्याची श्रद्धा शरणागती, तो जे जीवन जगतो ते, आणि ऐकणारा असतो त्याच्यावर झालेले संस्कार, त्याची कर्म, त्याची प्रकृती, त्याचं वर्तन, त्याची समज, त्याची साधना, कदाचित काही साधना नसते किंवा थोडी बहुत असते, याच्यामध्ये तफावत असल्यामुळं जे सांगितलं जातं ते सगळंच्या सगळं समजत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायला लागतं. समर्थांनी त्याकरता श्रवण ही साधना साधना म्हणून सांगितली. पहिलं म्हणजे ऐक परमार्थाचे साधन जेणे घडे समाधान, ते तू जाण का श्रवण निश्चयसी. आणि या श्रवणामुळे बुद्धीचा निश्चय होतो, श्रवणामुळे प्रकृती बदलते. श्रवणामुळे औत्सुक्य उत्सुकता निर्माण होते. त्यापोटी तो त्या जीवनाकडे आकर्षित होतो आणि हळूहळू त्याचा निश्चय व्हायला लागतो. त्याच्या विचारांना दिशा प्राप्त होते. विचारांना जशी जशी दिशा प्राप्त होते तसं तसं त्याला त्या मार्गावरून आपण चालावं अशी अशा प्रकारची तीव्र इच्छा निर्माण होते. अजून एक परिणाम घडतो की ज्याच्याकडून तो सातत्याने श्रवण करतो त्या व्यक्तीवर त्याची अपरिमित श्रद्धा बसते. आणि ती जर स्वामीजींसारखी किंवा स्वरूपानंदांसारखी संत असेल, ती व्यक्ती सद्गुरू असेल, तर त्यांचं चालणं बोलणं, उपदेश करणं, व्यवहार करणं, या अनेक गोष्टींमधून जो बौद्धिक परमार्थ श्रवणातून तो समजून घेत असतो त्याच्याबरोबरच व्यावहारिक रीतीने किंवा प्रॅक्टिकली तो कसा अंमलात किंवा आचरणात आणायचा हेही तो सद्गुरूंकडे पाहून शिकतो. आणि मग सद्गुरूंचा त्याला ध्यास लागतो. त्यांनी सांगितलेल्या विषयांचा ध्यास, गोष्टींचा ध्यास, तत्वज्ञानाचा ध्यास आणि त्याबरोबर सद्गुरूंच्या ठिकाणी शरणागतता, अशा दोन गोष्टी निर्माण होतात. म्हणून श्रवणाच्या पाठोपाठ जे कीर्तन म्हणून सांगितलेलं आहे ते जो ऐकत असतो विषय तो परत परत घोळवणं, तो वारंवार आपल्या ठिकाणी घोळवणं, त्याचा जमेल तसा उच्चार करणं आणि जो सांगतो त्याची स्तुती करणं, त्याचा वेध लागणं, आणि एकदा तशा प्रकारचा वेध लागला की प्रत्यक्षात आकर्षित झालेलाच असतो. अशा महात्म्याचे गुण वर्णन करायला तो सुरुवात करतो. तो भेटेल त्याला सांगतो की मला फार चांगला मार्ग मिळालेला आहे, तू एकदा येऊन पहा असं तो म्हणतो. त्यांच्या गुणांची स्तुती करतो, त्यांनी जे सांगितलेलं असतं ते त्याला इतरांना सांगावं असं वाटतं, अशा करता की त्याचे जे सुहृद असतात त्यांनाही त्याचा उपयोग व्हावा, याला कीर्तन म्हटलेलं आहे. आता कीर्तनाच्या शाळा निघाल्यात, कीर्तनाची कॉलेजेस निघाली आहेत. मुळात भक्ती नाही पण अभंग मुखोद्गत आहेत, त्याच्यातून पैसे मिळवण्याचे उद्योग सुरू होतात. कीर्तनाचा हा उद्देश नाहीये, तेही चांगलंच आहे, कारण त्यांनी समाजामध्ये काही चांगले पडसाद निर्माण होतात, कारण त्या व्यक्ती कीर्तनाच्या ठिकाणी उभ्या राहिल्या की चांगलंच सांगतील, लोकांना उपदेशच करतील. पण जो कीर्तन करणारा आहे त्याच्या एरवीच्या जीवनाकडे देखील लोक पाहणार, तो कसा आहे, तो बोलतो तसा चालतो का हे पाहणार. पण या व्यंगावर देखील बोट न ठेवता कीर्तन म्हणून जी प्रचलित पद्धत आहे तेही समाजात काही जागृती करतच असतात. पण हे कीर्तन हे कोणीतरी एकानी करावं आणि हजारोंनी ऐकावं असा त्याचा प्रकार नाहीये, तर ती साधना म्हणून जो श्रवण करत असतो तोच कीर्तन करायला प्रवृत्त होतो, असा कीर्तनाचा अर्थ आहे. कीर्तन म्हणजे महाराज नव्हे, कीर्तन म्हणजे हबप नव्हे की त्यांनी एकट्यांनी सांगण्याचा मक्ता आणि आम्ही ऐकण्याचा मक्ता घेतलेला आहे. कीर्तन याचा अर्थ तुमच्या शक्तीबुद्धीप्रमाणे तुम्ही स्तुती करणं, स्तवन करणं, गुण गाणं. आणि अशा कीर्तनाचा प्रत्येक जण अधिकारी आहे, मग ते परमेश्वराचं कीर्तन, सद्गुरूंचं कीर्तन आणि तत्वाचं कीर्तन. तत्वाचं कीर्तन म्हणजे प्रवचनादिक आपल्या ठिकाणी पक्क होण्यासाठी स्वांत सुखाय, असं या कीर्तनाचं स्वरूप आहे. आणि जो कीर्तनाचा विषय आहे तो अर्थातच परमात्मा प्राप्ती आणि त्याकरता सद्गुरू प्रेम असं असल्यामुळं सद्गुरूंनी दिलेलं नाम अथवा सद्गुरूंचंच नाम अथवा परमेश्वराचं नाम या एका छोट्या गोष्टीमध्ये सगळ्या कीर्तनाचा विषय येतो असं त्याच्या लक्षात यायला लागतं. जसं स्वामीजींची आठवण झाली, स्वामीजींचं नाम घेतलं की त्यांचं जीवन उभं राहतं, त्यांची कर्म उभी राहतात. ते काल भेटलेले होते, आज भेटणार आहेत, दरम्यान हे नामस्मरण चाललेलं आहे, त्यामुळं तो सत्पुरुषांशी कायम जोडलेला राहतो, त्याला विष्णुस्मरण म्हटलेलं आहे. एवढं झाल्यानंतर मात्र तो इतका खेचला गेल्यानंतर तो अनुग्रह घेतो. हे जे पादसेवन भक्ती आहे त्या पादसेवनाचा अर्थ असा की सद्गुरूंचा जो बोध आहे त्याच बोधाचं आता आपण सेवन करावं असं त्याला वाटायला लागतं. तोच बोध आपण मिळवावा, आपण अनुभवावा असं वाटायला लागतं. सद्गुरू ज्या पदावर आहेत त्या पदाचा म्हणजे परमात्म्याचा आपणही अनुभव घ्यावा, आपणही शांतीला प्राप्त व्हावं, समाधानाला प्राप्त व्हावं असं त्याला वाटायला लागतं. आणि तो काया वाचा मनोभावे प्रयत्न करायला सुरुवात करतो. पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे, सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे, या नाव पादसेवन सद्गुरूपदी अनन्यपण, निरसा वया जन्म मरण याता याती. बघा स्पष्ट उद्देश समर्थांनी सांगितला, म्हणून तो पादसेवन करायला सुरुवात करतो. आता ज्यांच्याकडून श्रवण करतो ते केवळ त्याच्या दृष्टीने आदरणीय राहिलेले नसतात, तर ते त्याचे सद्गुरू झालेले असतात. आणि त्या तऱ्हेने सद्गुरूंची सर्व बाजूंनी सेवा करून सद्गुरूंचा बोध प्राप्त करून घेणं हे त्याच्या जीवनाचं इति कर्तव्य जणू आहे असा भाव निर्माण होतो. आपण एक दोन पाच मिनिटं थांबू, जे ऐकलं त्याच्यावर थोडा विचार शांतपणे मनात करू. हरी 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 स्वामी जी, स्वामी जी हरी. सद्गुरूंचं पादसेवन हे कायेनी वाचेनी मनोभावानी आणि पुढे ध्यानानी. त्याच्यामध्ये कायेनी वाचेनी सद्गुरूंचं पादसेवन हा स्थूल प्रकार आहे. आपण असं धरू की सद्गुरूंचं पादसेवन याचा अर्थ सद्गुरूंचा जो बोध आहे त्या बोधाचं सेवन करण्याचा यत्न किंवा प्रयत्न. सेवा नव्हे, सेवा असाही अर्थ केलेला आहे, पण सेवन याचाच अर्थ मुळात टू कन्झ्युम, घेणे असाच आहे. सद्गुरूंचा जो बोध आहे त्या बोधाची देहाच्या अंगानी, मनाच्या अंगानी, बुद्धीच्या अंगानी आणि जीवभावानी आपल्या ठिकाणी तो बोध मिळवणं, तो बोध अनुभवणं म्हणजे पादसेवन. याचाच अर्थ साधना करून अनुभवणं, बाकी काही नाही. सद्गुरु कृपेशिवाय भवतरणोपाय नाही. सद्गुरु सद्वस्तू दाखवतात, सारासार विचार काय ते सांगतात. त्या योगे परब्रह्माचा निर्धार, तो परमात्माच मी आहे हा निर्धार आपल्या अंतरी बाणावा. अदृश्य आणि मनालाही न भासणारी, न समजणारी अशी गोष्ट आपल्या देहसंघाचा त्याग केल्यामुळं समजते. देहसंघाचा त्याग ज्या योगाने घडेल अशी साधना करणं म्हणजे पादसेवन. आणि अशी साधना म्हणजे ध्यान. या साधनेमध्ये संगत त्याग घडतो, म्हणजे मनाचा त्याग घडतो, मनरहितता प्राप्त होते ध्यानामध्ये. ध्यानाचं सांगतोय, बुद्धी तर्क लढवणं बंद करते, बुद्धीचं कार्य थांबतं आणि इंद्रिय विषय विसरतात आणि इंद्रिय देखील, इंद्रियांच्या ठिकाणी किंचित मन असतं बरं का. विषयांची जी जाणीव इंद्रियांच्या ठिकाणी ठुसठुसत असते ते मन असतं. ते सगळं मन हे अमन झाल्यामुळं इंद्रिय विषय विसरतात आणि मन, बुद्धी आणि इंद्रिय यांची कार्य जेव्हा थांबतात तेव्हा संगत्याग घडतो. म्हणजे आपण देह मन बुद्धी असा जो भाव असतो त्या देह मन बुद्धीचाच विसर पडतो जाणीवेला, शुद्ध जाणीवेला. तेव्हा त्या शुद्ध जाणीवेला देह मन बुद्धीची आठवणच राहत नाही आणि अनुभव हा कोणताही हा देह मन बुद्धी घेत असल्यामुळं जेव्हा संगत त्याग होतो तेव्हा अनुभव ही गोष्ट शिल्लक राहत नाही, अनुभव नसतो, परमात्म्याचा कोणताही अनुभव नाही. परमात्म्याशी एकरूपता संभवते पण त्याचा मला अनुभव आला असं होऊ शकत नाही, अशी भाषा येऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की अनुभव घ्यायला गेलं की संगत त्याग घडत नाही, कारण तुम्ही मन सतत जागं ठेवता अनुभव यावा म्हणून, देह मन बुद्धीचाच त्याग घडत नाही. आणि जेव्हा देह मन बुद्धीचं विस्मरण होतं तेव्हा शुद्ध जाणीव प्रगट होते, तेच तुम्ही होऊन राहता पण सांगता येण्यासारखा त्याच्यात कोणताच अनुभव नसतो. संगत त्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी यासीच भासे, येरा गथा गोवी, असं समर्थ म्हणतात. आणि मग समर्थांनी संगत त्याग निवेदन म्हणजे आत्मनिवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान हे सर्वही एकरूप असं सांगितलं. या सगळ्या एकाच अनुभवाचं किंवा स्थितीदर्शक असे शब्द आहेत. ते असं म्हणतात की बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे. श्रवण करतोच आहे मात्र, कीर्तन करतोच आहे, स्तुती करतोच आहे, स्मरण, विष्णोह स्मरण, सद्गुरु स्मरण करतोच आहे, संतांची संगती कायमच आहे आणि संतांच्या संगतीत साधना करत असल्यामुळं त्याला अशा प्रकारचा अनुभव येतो जो सांगता येत नाही असा. इंद्रिय मन बुद्धी जो अनुभव घेऊ शकत नाही त्या अनुभवाच्या ठिकाणी जाऊन तो पोचतो. ते असं म्हणतात की बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे, चौथे भक्तीचे नि प्रसंगे गोप्यते प्रगटे. ही जी चौथी भक्ती पादसेवन, त्या पादसेवन भक्तीच्या वेळेला जी गुप्त गोष्ट होती, श्रवणाच्या वेळेला कायम आकर्षण होतं त्या गोष्टीचं आणि आहे ती गोष्ट प्रगट होते, ती गोष्ट अनुभवाला येते. प्रगट वसोनी नसे, गोप्य वसोनी भासे, भासा अभासा हुनी अनारिसे गुरुगम्य मार्ग. ही गोष्ट प्रगट होते पण प्रगट होते असं म्हटलं तर इंद्रिय मन बुद्धीला त्याचा पत्ता नसतो. प्रगट वसोनी नसे, गोप्य असोनी भासे, ही गुप्त आहे आणि कायम गुप्तच राहते, पण ज्याला त्याला प्रचितीला येते. भासा अभासा हुनी अनारिसे गुरुगम्य मार्ग, मार्ग होये अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्व पक्ष. पाहो जाता अलक्ष लक्ष वेना, हा मार्ग अंतरिक्ष मार्ग आहे. हे सगळं मागच्या 2 महिन्यापूर्वी मी बोलल्यामुळं हे सगळं आधी बोललेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे, तेच परत सांगतो आहे. तुम्ही देखील आणि मी देखील या विषयाच्या समेवर यावं म्हणून केवळ हे चाललेलं आहे. हा मार्ग अंतरिक्ष मार्ग आहे असं समर्थ म्हणतात, म्हणजे आकाश मार्ग आहे. या अंतरिक्ष मार्गाकरता म्हणून दास विश्राम धामामध्ये ज्या ओव्या आलेल्या आहेत त्या मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितल्या, त्या शंकर श्रीकृष्ण देवांनी त्याची टीप दिलेली आहे, अतिशय सुंदर नेमकी अशी आहे. कारण सगळ्या दासबोधांमध्ये हा मार्ग अंतरिक्ष आहे, जिथं सर्व पूर्व पक्ष आहे. आत्मा हा मुळातच अलक्ष आहे आणि तो लक्षिता येत नाही, म्हणजे जशी ओवी लिहिली आहे तसाच अर्थ करून टाकला. अंतरिक्ष ऐसे आकाशाचे नाव, शुद्ध ते जाणीव अंतरात्मा. अंतरिक्ष आकाशाचं नाव, शुद्ध ते जाणीव अंतरात्मा. आत पाहणं म्हणजे आकाशात पाहणं, शुद्ध जाणीवेनी पाहणं, जो पाहतो तो अंतरात्मा. आत आकाशात म्हणजे या चिदाकाशामध्ये, अंतरात्म्यानी जाणीवेनी पाहणं. काढिता तेथील शुद्धत्वाचा डाग, गुरुगम्य मार्ग उफराटा असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही जाणीव शुद्ध जाणीव आहे, कारण इतर जाणीवा अशुद्ध आहेत ना. मन ही जाणीवच आहे पण विकारी जाणीव आहे, बुद्धी ही जाणीवच आहे पण जगतासंबंधी ती तर्क लढ होते. अंतःकरण ही जाणीवच आहे पण त्याच्यात भावभावना कळतात. चित्त ही जाणीवच आहे पण ती चिंतन करते. अहंकार ही जाणीवच आहे पण ती बहुधा देहाभोवती गुंडाळलेली असते, देहाला मी समजते. म्हणून त्या अशुद्ध जाणीवा, या अशुद्ध जाणीवा आहेत हे सांगण्यासाठी या जाणीवांच्या खेरीज असणारी जी जाणीव त्याला शुद्ध जाणीव असं म्हटलं. एरवी शुद्ध जाणीव हा प्रकार नाही. म्हणून शुद्ध जाणीव म्हणणं हाच जाणीवेला शुद्धत्वाचा जणू डाग दिल्यासारखा आहे. शुद्ध जाणीव नावाचा प्रकार नाही. या नसतील तेव्हा जी जाणीव असते तो परमात्माच असतो. म्हणून हा एकूण गुरुगम्य मार्ग आहे आणि हा उफराटा आहे असं तिथं म्हटलेलं आहे. चहू भूतातीत शुद्ध जे आकाश, तेची चिदाकाश ज्ञानघन. पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यातल्या 4 महाभूत अलीकडे राहतात देहामध्ये देखील, आणि चिदाकाश केवळ शिल्लक राहतं ध्यानामध्ये. ध्यानाचं चाललंय इक्ष ते पाहणे, अंतः ते अतौत. इक्ष म्हणजे पाहणे आणि आत पाहणे, अंतः ते अतौत. अंतरिक्ष पंथ याचे नाव, स्थूळांतरी सूक्ष्म सूक्ष्मी कारण त्या परते ज्ञान ज्ञानी द्रष्टा. स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण असे 5 देह सांगितलेले आहेत. स्थूळ देहामध्ये सूक्ष्मता स्थूल सूक्ष्म कारण देह म्हणजे जीव देह, सूक्ष्म म्हणजे मन, स्थूल म्हणजे देह, स्थूल सूक्ष्मी कारण आणि या जीवभावाला किंवा अंतःकरण वृत्तीला ओलांडल्यावर महाकारण म्हणजे परब्रह्मसत्ता शिल्लक राहते. स्थूळांतरी सूक्ष्म सूक्ष्मी कारण त्या परते ज्ञान ज्ञानी द्रष्टा, ज्ञान हे त्याच्या पलीकडे आहे. महाकारण सत्ता परब्रह्मसत्ता ही स्थूळ सूक्ष्म कारण आणि त्याच्या पलीकडे महाकारण म्हणून शिल्लक असते. त्याला जाणणं म्हणजे ज्ञान, ते ज्याच्यापाशी आहे त्याला ज्ञानी असं म्हणतात. आणि या ज्ञानाला पाहण्याची क्रिया म्हणजे द्रष्टुत्व. द्रष्टुत्वी चालता होय निराधार मग परात्पर स्वये वस्तू. द्रष्टुत्वानी म्हणजे साक्षीत्वानी केवळ द्रष्टाभावानी तिथं पाहत असताना चिदाकाशाकडं त्या ठिकाणी दोन वस्तू राहतात, एक द्रष्टा आहे पाहणारा द्रष्टुत्वानी आणि समोर आहे चिदाकाश म्हणजे शून्य काहीही नाही असं गगन विचाररहित वृत्तीरहित स्थिती. हा द्रष्टा तिथं आधाराशिवाय आहे. विचार असेल तर द्रष्ट्याला आधार आहे कारण द्रष्टा विचाराकडे पाहतो, पण विचारच नाही तेव्हा द्रष्ट्याला आधारच नाही तेव्हा द्रष्टुत्व लोप पावतं, द्रष्टुत्वच नाहीसं होऊन जातं. आणि द्रष्टुत्व नाहीसं झालं ते द्रष्टुत्व जाणीवेनी स्वीकारलेलं असतं. मी द्रष्टा झालेला असतो, माझं द्रष्टुत्व जरी गळून पडलं तरी मी नाही गळून पडत, मी शुद्ध स्वरूप तसाच राहतो. पण तेव्हा गगनाची जाणीव मात्र नाहीशी होते. गगन नाहीसं होतं, द्रष्टा द्रष्ट्याचा म्हणजे द्रष्टुत्वाचा भाव नाहीसा होतो आणि मग काही एक शिल्लक राहतं. जे हे काही एक शिल्लक राहतं त्याला इथं वस्तू असं म्हटलेलं आहे. रामकृष्ण म्हणायचे की परमात्मा तो एक वस्तू, बाकी सगळ्या अवस्तू. त्या ठिकाणी जो शुद्ध जाणीव स्वरूप आहे त्याला आत्मभान निर्माण होतं, आपण परमात्मा आहोत हे त्याला समजतं. येणे पंथे जाता अंतरींचा ईश व्यापे सावकाश भेदातीत. या पंथांनी चाललं की जो आपल्या अंतरी वास करून राहणारा ईश आहे, पण आतापर्यंत आपल्याला माहीत नव्हता, तो एकदा प्रगट झाला की तो सगळे भेद मिटवून टाकतो. जीव परमात्मा भेद, जीव ईश्वर भेद, भूतमात्र आणि जीव आणि ईश्वर हा भेद, सगळे भेद तो मिटवतो. जेथे पूर्वपक्ष होय सर्वस्वासी म्हणून ही जी जाणीव आहे त्याला स्वतःचं भान आत्मभान निर्माण होईपर्यंत ज्या घटना घडतात ते सगळे पूर्वपक्ष आहेत. देव तो अनयासी आत्मा राम, आणि हा सगळा पूर्वपक्ष संपला की अनायासे जो भेटतो, द्रष्टुत्वही गेल्यानंतर आणि गगनही गेल्यानंतर जे उरतं तो आत्माराम असतो. असा दासविश्रामधामात याचा अर्थ दिला आहे असं शंकर श्री कृष्णदेव म्हणतात. लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, ते गे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती. एक लक्ष देणारा आहे आणि तो लक्ष देऊन काय लक्षितो आहे तो परमात्मा लक्षण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याकरता बसलेला आहे. लक्ष देणारा आणि त्याचं लक्ष जे आहे ते हे मुळातच एक आहे, आणि लक्ष देण्याची क्रिया अशा त्रिपुटीचा इथं अंत होऊन जातो. ध्याता ध्यान आणि ध्यानाने जे ज्याचं ध्यान तो करतो आहे ते ध्येय, या तीन गोष्टी एकत्र होतात. जो ध्यान करतो त्याच्यापाशीच बोध होतो त्याला ध्येयाचा, आणि त्या ठिकाणी त्रिपुटी संपते, ध्यानाची प्रक्रियाही संपते. समर्थ असं म्हणतात की नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेन साहे. समर्थांचा जो राम आहे तो केवळ धनुर्धारी राम नाही, धनुर्धारी राम ज्या परमात्म्याचा अवतार आहे तो परमात्मा देखील समर्थांना अपेक्षित आहे. नभानी सर्व सृष्टीला व्यापून घेतलेला आहे, म्हणून नभाची उपमा देखील या रघुनायकाला चालणार नाही. तो जरी नभ व्यापक असलं तरी, कारण नभाच्या ठिकाणी अज्ञान हा भाव असल्यामुळं आणि परमात्मा हा ज्ञान स्वरूप असल्यामुळं नभाची उपमा त्याला चालत नाही. रघुनायका उपमा तेन साहे, दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे, आणि त्याच्याशी एकरूपता एवढी एकच गोष्ट संभवते त्याला जाणण्यासाठी म्हणून. तया व्यापका व्यर्थ कैसे म्हणावे. ते पुढे असं म्हणतात की अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. थोडा जरी तर्क तिथं निर्माण झाला तरी सगळं जमवत आणलेलं नाहीसं होतं. परत विचार मन तर्क सुरू होतो, परत खटपट करायची, परत साक्षीत्व धरायचं, परत तर्करहितता चांगली जपून ठेवायची. कारण तिथं गेल्यानंतर काय होतं की आता इथून पुढं काय असं साधकाच्या मनात विचार येतो. बराच वेळ निर्विचार आहोत, आता काय करायचं, आता परमात्मा दृग्गोचर होईल का, परमात्मा कशा रीतीने मला भासेल दिसेल असा विचार निर्माण झाला किंवा परमात्म्याबद्दलच तर्क करायला लागतो तेव्हा तर्क सुरू होतो. याचा अर्थ वृत्ती उठतात, विचार सुरू होतो, आणि सगळं मोठ्या नेटानी जमवत आलेलं त्याच्या थोड्या वेळाने लक्षात येतं की विचारच करतोय आपण. निर्विचारतेकडून विचाराकडे तो सरकतो, म्हणून तिथं तर्काचा थोडा जरी संपर्क आला तरी ते अगदी अनटच्ड आहे. ते इतकं सूक्ष्म आहे की कशाचाच स्पर्श त्याला नको, मनाचा नको, तर्काचा नको, चिंतनाचा नको, ते लगेच अंतरत नाहीस होऊन जात. समर्थ म्हणतात अति गूढ ते दृश्य तत्काळ सोपे, ते अतिशय गूढ आहे, ते दृश्य रूपानी आणि आपण द्रष्टा असतो. दुजे वीण ते खूण स्वामी प्रतापे, त्या ठिकाणी द्वैत संपत आणि हे सद्गुरूंच्या कृपेनी होतं असं समर्थ म्हणतात. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. आपण साक्षी आहोत हा भावही तिथं नाहीसा होऊन जातो. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, मनाचं उन्मन होऊन जातं, शब्द कुंठित होऊन जातो, तेव्हा ते रूप प्राप्त होतं, म्हणजे आपलंच स्वरूप. पण आपण आपल्या स्वतःला देह म्हणजे रूप आपलं जे आहे ते असं समजत होतो, त्याच्याऐवजी आपण अरूप आहोत, आपण अचित्त आहोत, आपण अमन आहोत, आपण अव्यय आहोत, आपण अज आहोत, जन्मणारे नाही, आपण मरण धर्मा नाही, आपण नित्य आहोत, आपण शांती स्वरूप सुख स्वरूप आहोत। दुःख हे देहानी असणं, मनानी मन निर्माण होणं, तर्क निर्माण होणं हे दुःखाला कारण आहे। याच गोष्टी नसल्यामुळे तिथं सुखच असतं। तिथं सुख असे वाढ नाही मनास पवाड, मने वीण कैवाड साधनाचा, त्याची मने वीण प्राप्ती। कसं समर्थांनी म्हटलंय की वासने वीण तृप्ती, तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची। समर्थ म्हणतात लक्षे जयाशी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, तेगे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती। एवढं सगळं बोललो पण मागच्या वेळेला जिथं थांबलेलो होतो तिथंच थांबतोय, कुठूनच कुठं आपण चाललो नाही। ते जत्रेमध्ये चाक असतं की नाही, मेरी गो राऊंड, आपण बसतो आणि तो काय तेवढ्या 10 रुपयात जर 20 चक्रा ठरल्या असतील तर 20 वेळेला आपण चक्रा मारतो, चांगले वर जातो, खाली येतो, सगळीकडे फिरतो, पण जिथून चढला तिथंच उतरतो। तसं आपलं झालं, वेळ तर गेला 8:05 ते 8:50, 45 मिनिटं मी बोललो तुम्ही ऐकलात, पण मागच्या वेळेला आपण जिथं होतो तिथंच राहिलो। याचं कारण 2 महिन्यानंतर आपली ही प्रवचन परत सुरू झाली तर आपल्याला म्हणजे नक्की काय चाललेलं आहे, पुढच्या वेळेला आपण काय ऐकणार आहोत आणि आतापर्यंत काय वाटचाल केली हे थोडस तरी परत रिमाइंड व्हावं। मध्ये आमच्या घरी एक सिरियल लागायची, कोणती ग, तर या काय करायचा की मधल्यातले भाग जर गेले असतील तर रविवारी ते सलग 2 तास तरी लावायचे आणि सगळे पाहायचे, किंवा सगळे पाहिले असले तरी एकदा परत पाहण्याची प्रथा काही घरांमध्ये आहे, ते लावून ठेवायचं आणि एकदा सगळे परत पाहायचे, त्याला रिकॅप म्हणतात काहीतरी, किंवा आता सिरियलच्याही आधी थोडा वेळ रिकॅप आणि मग सिरियल असं असावं। तसं आपलं झालं कारण आपली सिरियल खूप दिवस चालणारी आहे। आपले एवढे मोठे उत्सव झाले, मोठ्या आनंददायी दैवी स्वर्गीय अशा वातावरणाचा आपण अनुभव घेतला, पण आपली ही केंद्र ही खरी, असं मी तुम्हाला सांगतो, मोठ्या उत्सवाच्या पेक्षा ही केंद्र खरी। अर्थात त्यामुळं आपल्याला एक उत्साह नक्की निर्माण झाला, किती पवित्र वाटलं, ज्ञानेश्वरीचं पारायण आपण केलं, गुरुपौर्णिमेच्या पूजा नंतर झाल्या, पण आपण हे सगळं करतो आहोत म्हणून आपण ते केलं, नाहीतर ते एकदम करण्यासाठी तुम्ही आणि मी एकमेकांना भेटले कसे असतो। त्यामुळं हे जे ध्यान प्रवचन आणि नेहमीची केंद्र हे आता सुरू झालं आणि हेच मला खरी आवडणारी हीच गोष्ट आहे, तुम्हालाही तीच खरी आवडणारी गोष्ट आहे। सुट्टी अगदी नकोशी सर्वांनाच झालेली होती, तुमच्यासारखी मलाही झालेली होती, पण 200-250 कार्यकर्ते काम करत असतात, दमतात, आणि कामाचं महत्व समजण्यासाठी थोडी सुट्टी आवश्यक असते, नाहीतर तसं ते कधी कधी आपण गृहीतच धरतो की काय, जशी गंगा वाहतेच आहे, आपण फक्त जायचं आणि जाणं न जाणं आपल्या हातात असतं। सुट्टीच असली की आपल्याला कळतं की आपण केवढ्या मोठ्या गोष्टीला अंतरलो, पण असा चटका लावायचा हा सुट्टीचा अर्थ नाहीये, मी आपला काढलेला त्याचा अर्थ आहे। कारण मलाही तसंच व्हायचं, जेव्हा स्वामीजींच्या वेळेला सुट्टी असायची तेव्हा खूप अस्वस्थता यायची आणि आताही येते। आपण जे ऐकलेलं असतं त्याचं परिशीलन करावं असं स्वामीजी सांगायचे, तसं मी या सुट्टीच्या काळात करत राहतो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु प्रभु हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.